तर जहाज, एक जहाज असते अशी वाजवायची आणि एक ढोल असतो. तर मग त्या आईने आपल्या बाळांची तुलना त्या एकाला ढोल म्हणून आणि एकाला जहाज म्हणून की ढाल पोरांना आपल्या म्हणली की जहाज आणि ढोल हे दोघं भाव आहेत माझं. आणि ते परदेशाला आलं तर ती तुला त्या बाईला सांगते की त्यांना तू जीव लाव, हे दोघं भाव मी तुझ्या जीवावर पाठवलं. जीव लाव, हा तू काळजी घे त्यांची, हा काळजी घे,
कारण मी इकडे आहे दूर,
तुझ्या त्यांची आई दूर आहे तुझ्या जीवावर म्हणजे दुसरीकडे मी पाठवले, तू त्यांची काळजी घे असं.
Mm-hmm.